संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। अपन सख्य भक्ति पाहतो आहोत आणि या सख्य भक्तीच्या अंतर्गत भगवत गीतेतले जवळपास निरूपणाला न घेतले जाणारे असे श्लोक आणि ओव्या आपल्याला घ्यायला मिळत आहेत। अतिशय महती असणारा शुभ्र अश्व ज्या रथाला आहेत असा अशा रथावर उपस्थित असलेल्या माधव पांडवश्चैव माधव अर्जुन आणि पांडव सर्व पांडव प्रामुख्याने प्रथम अर्जुन दिव्य शंखौ प्रदद्महतु पाश्चजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजयः पौंड्रम दद्महु महाशंखम भीमकर्मावृकोदरः अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ। ऋषिकेश माधव गोविंद त्यांनी पाश्चजन्य शंख फुंकला तर धनंजय अर्जुन त्यांनी देवदत्त शंख तर भीमकर्मा वृकोदरहा विशाल शरीराच्या भीम कर्मानी पौंड्र नावाचा महाशंख फुंकला। कुंतीपुत्र युधिष्ठिरानी अनंत विजय नावाचा शंख फुंकला आणि नकुलानी सुघोष आणि सहदेवानी मणिपुष्पक नावाचे असे शंख फुंकले। आपण मागच्या वेळेला पाहिलं की प्रथम शंखनाद कौरवांच्या बाजूनी झाला। युद्धाची औपचारिक सुरुवात घोषणा ही कौरवांच्या बाजूनी झाली। अर्थात आता होणाऱ्या परिणामांना कौरवच जबाबदार असतील। युद्ध टाळण्याचा भरपूर प्रयत्न भगवंतांनी केला। कृष्ण शिष्ठाई देखील झाली तरी देखील गोष्टी इतपर्यंत घडून आल्या की धर्मक्षेत्राच्या ठिकाणी कौरव आणि पांडव युद्धासाठी म्हणून एकत्र उभे राहिले। जेव्हा युद्ध घडतं तेव्हा आपली बाजू धर्माची आहे अथवा सत्याची आहे अथवा न्यायाची आहे आणि एकदा सत्य काय आहे अथवा न्याय काय आहे अथवा धर्म काय आहे याचा सोक्ष मोक्ष युद्धामध्ये लागून जाऊ दे अशा प्रकारची भावना प्रत्येक युद्धात घडत असते। प्रत्येक युद्धात दोन्ही बाजू स्वतःला नेहमीच खरं समजत असतात, खोटं समजणारी बाजू कधी युद्ध करू शकत नाही। अशा वेळेला धर्माचं काय म्हणणं आहे याचाही निवाडा युद्धभूमीत करावा असं ठरतं। खरं म्हणजे धर्माच्या व्याख्येमध्ये न बसणारी अशीच सगळी धर्मयुद्ध या नावाने आतापर्यंत झालेली आहेत। युद्धामध्ये कधी धर्म असू शकत नाही। जर धर्म टिकून असेल तर युद्ध होणारच नाही। म्हणून हे युद्धच काय पण जवळपास सगळी युद्ध ही धर्मक्षेत्रावरच लढली गेलेली आहेत। आपली आपली बाजू धर्मी आहे असं समजून आणि दुसऱ्याची बाजू अधर्माची आहे असं समजून एकदा सोक्षमोक्ष होऊनच जाऊ देत म्हणून नेहमी युद्ध लढली जातात। पाहण्यासारखी गोष्ट अशी आहे की भगवंतांचे जे परमभक्त भीष्म त्यांनी पहिला शंख फोंकला, प्रथम सिंहनाद केला आणि शंख देखील फुंकला। भगवंतांनी शिष्ठाईच्या वेळेला भीष्म, द्रोण, कृपाचार्य या सगळ्यांना एक प्रकारे फटकारलेलं होतं। आपल्या प्रतिज्ञेमध्ये कुरुकुलाचं संरक्षण या आपल्या प्रतिज्ञेमध्ये भीष्म एक प्रकारे गुंतलेले होते आणि अशा प्रकारची प्रतिज्ञा पार पाडत असताना मृत्यू आला तरी देखील चालेल अशा प्रकारची त्यांची भावना होती। मात्र खूप मनापासून, खूप हृदयापासून युद्ध करणं हे भीष्मांना शक्य नव्हतं। दुर्योधन असा कुटील होता की त्यांनी त्यांच्याकडचा सगळ्यात मोठा योद्धा भीष्म, जो युद्धाला तितकासा अनुकूल नाही, वारंवार प्रतिकूल मत व्यक्त करतो आहे असे त्याचे आजोबा असलेले भीष्म त्यांनाच सेनापती बनवलं। सेनापती बनवणं हे दुर्योधनाच्या हातात होतं। तो युवराज होता, युद्धाचं नेतृत्व कोणी करायचं हे ठरवणं हे दुर्योधनाने केलं। त्याच्यामध्येही असा कुटील डाव होता की सेनापतीच केल्यानंतर त्यांच्याच आज्ञेने हे सगळं युद्ध घडणार असल्यामुळं भीष्मांना प्रामाणिकपणाने लढावं लागेलच। भीष्मांचा ओढा मात्र कोणीही जरी जिंकलं तरी देखील कुरुकुलाचं रक्षण होईल असाच होता। त्यातही पांडव जिंकावेत अशी भीष्मांची मनोमन इच्छा होती तरी देखील भीष्मांनी सिंहनाद करून शंखनाद केला। ही भगवद्गीता सांगितली गेल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली, अर्जुनांनी पुढे घेतलेला रथ परत आपल्या सैन्य दळामध्ये घेतला आणि युद्धाला सुरुवात होणार तेवढ्यात युधिष्ठिरांनी आपला रथ पुढे घेतला। तो भीष्मांच्या रथापर्यंत गेला, त्यांनी खाली उतरून भीष्मांना दंडवत घातला। त्याच्या या कृतीमुळं मोठं प्रसन्न होऊन भीष्मांनी देखील युधिष्ठिराला तू विजयी व्हावस असा आशीर्वाद दिला। त्या प्रसंगाने देखील दुर्योधन भीष्मांवर रागावलेला होता, पण हे दुर्योधनाला सुचलं नव्हतं. युधिष्ठिरांनी पुढे तशाच प्रकारे द्रोणाचार्यांचा देखील आशीर्वाद घेतला. हे जे युधिष्ठिराचे गुण होते आणि पांडवांचे गुण होते, त्याकरताच श्रीकृष्णांनी पांडवांशी मैत्री केलेली होती. जरी आते मामे भावंड असली तरी देखील महाभारत असं सांगतं की श्रीकृष्ण आणि पांडव हे एकमेकांना बराच काळ ओळखत नव्हते. पहिली गोष्ट म्हणजे पांडवांचा जन्म विजनवासात झाला. पंडू गेल्यानंतर कुंती माद्री तर सती गेली आणि कुंती आपल्या तीन आणि माद्रीच्या दोन अशा पाच पुत्रांना घेऊन धृतराष्ट्राकडे आली. त्या ठिकाणी त्यांचं सगळं शिक्षण राजपुत्रांबरोबर धृतराष्ट्राच्या मुलांबरोबर साहजिकच झालं. मोठा युधिष्ठिर निघाला, दुर्योधनापेक्षाही वयाने मोठा युधिष्ठिर होता. तसंच गुणांनी देखील युधिष्ठिर अप्रतिम होता. शस्त्र शिक्षण जेव्हा झालं तेव्हा असं सिद्ध झालं की पाचही पांडव सर्व शक्ती लावून लढणारे. युद्धामध्ये प्रत्येक शस्त्रामध्ये अत्यंत पारंगत असणारे असे निघाले. आणि दुर्योधन दुःशासन ही देखील मंडळी शूरच होती, तरी देखील पांडवांचा बोलबाला जास्त झाला. त्यात ही अर्जुन आणि भीमांचा फार मोठा प्रभाव महाभारतावर पडलेला आहे. राजा म्हणून युधिष्ठिराचा पडला. नकुल आणि सहदेव यांचा त्या मनाने कमी उल्लेख हा महाभारतामध्ये आला. तरी देखील सर्व युद्धामध्ये जेव्हा एका बाजूनी धृतराष्ट्राचे 100 च्या 100 पुत्र मरत असताना पाच पांडवांपैकी कोणाला देखील अशा प्रकारे वर्मी घाव लागला असं झालं नाही. युद्धामध्ये अत्यंत चातुर्य, अत्यंत पराक्रम हे पाचही जणांचं वैशिष्ट्य होतं. फार उशिरा द्रुपद राजाचा अर्जुनांनी पराभव केला गुरुदक्षिणा म्हणून, द्रोणाचार्यांना गुरुदक्षिणा द्यायची म्हणून. आणि त्यानंतर देखील युधिष्ठिराचा युवराज्याभिषेक झाला या सगळ्या बातम्या भगवान श्रीकृष्णांपर्यंत येत होत्या, पण त्यांची भेट झालेली नव्हती. पांडव त्यांचे आत्ते बंधू होते. वसुदेवाची बहीण कुंती, त्यानंतर अत्यंत सन्मानपूर्वक वारणावताला विश्रांतीसाठी म्हणून पांडवांना कुंती सखट युधिष्ठिरांनी धृतराष्ट्रांनी पाठवलं. त्यांची सर्व उत्तम बर्दास्त तिथे ठेवली, पण हेतू असा होता की त्या वारणावतामध्ये लाक्षागृह म्हणून एक दालन केलेलं होतं, तिथं या सर्वांना संपून टाकायचं, जाळून टाकायचं. श्रीकृष्णांचे परमभक्त विदुर त्यांच्यामुळं पांडव त्या संकटातून वाचले. या सगळ्या बातम्या भगवान श्रीकृष्णांना होत्या. श्रीकृष्णांचं वैशिष्ट्य असं होतं की त्या काळात जे राजकारण होतं, राजकारणाच्या पटावर जे काही घडत होतं त्याची इत्यंभूत माहिती श्रीकृष्णांना होती. दरम्यान पांडवांनी बकासुराचा भीमानी वध केला. या सगळ्या आश्चर्यकारक बातम्या सगळीकडे जात होत्या, पण पांडव मेलेले आहेत अशा प्रकारे सगळीकडे समज होता. भगवान श्रीकृष्णांना माहीत होतं की पांडव जिवंत आहेत, कुठे आहेत हे माहीत नव्हतं. त्यांनी पांडवांना कधी पाहिलेलं नव्हतं. द्रौपदी स्वयंवराच्या निमित्ताने त्यांनी प्रथम अर्जुनाला पाहिलं, मग लढताना अर्जुन आणि भीम या दोघांनाही पाहिलं. त्या रात्री गुप्तचरांकडून त्यांच्या निवासाची माहिती घेऊन मध्यरात्री आपणहून भगवान श्रीकृष्ण पांडवांना भेटायला गेले. आत्या म्हणून कुंतीची देखील त्यांची प्रथम भेट तेव्हाच झाली. त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला ओळखलेलं आहे आणि पांडवांना पूर्ण पाठिंबा भगवान श्रीकृष्णांनी या निमित्ताने दिला. पांडव अत्यंत सद्गुणी, सदाचारी, न्यायप्रिय, मर्यादशील वर्तनाचे, स्वतंत्र व्यक्तिगत महत्वाकांक्षा नसलेले, युधिष्ठिराचं एक छत्री नेतृत्व मान्य करणारे असे होते. आणि युधिष्ठिर देखील सर्वार्थाने अत्यंत सद्गुणी आणि राजा होण्यासाठी योग्य असाच होता. युधिष्ठिराची आणि पांडवांची लोकप्रियता देखील विलक्षण होती. भगवंत अर्जुनाला सखा मानत होतेच, पण सर्व पांडव भगवंतांचे सखेच होते. मागच्या वेळेला मी सांगितलं की त्यांच्या सख्यत्वाचं जे नातं आहे ते पारमार्थिक नाहीये. सुरुवातीला अर्जुनाचा भगवंतांविषयी भाव असा होता की आपल्यासारखाच पण आपल्यापेक्षा कदाचित थोडासा श्रेष्ठ असेल असा. अर्जुनाचं एक वैशिष्ट्य असं होतं की अर्जुनाची शरीर प्रकृती, ठेवण शरीराची, ही धनुर्धरासाठी अत्यंत अनुकूल अशी होती. त्याला महाबाहो असं म्हटलेलं, याचं कारण त्याचे खांदे अतिशय रुंद होते आणि तो जेव्हा प्रत्यंचा ताणत असे आणि बाण सोडत असे तेव्हा या रुंद खांद्यांमुळे प्रत्यंचा फार खेचली जात असे. इतर योद्ध्यांच्या तुलनेने अर्जुनांनी सोडलेल्या बाणांना प्रचंड वेग येत असे. भगवान श्रीकृष्ण एका ठिकाणी असं म्हणतात की अर्जुनाच्या ठिकाणी सगळी नारायणाची लक्षणं आहेत, फक्त अर्जुनाच्या अंगशास्त्राप्रमाणे लक्षणामध्ये एक गोष्ट होती की अर्जुनाच्या पोटऱ्या फार पुष्ट होत्या. एका प्रसंगी श्रीकृष्णांनी असे उद्गार काढलेले आहेत की सगळी लक्षणं ही नारायणासारखी असताना याचे पाय मात्र प्रमाणापेक्षा जास्त पुष्ट आहेत पोटऱ्या, यामुळे याला जास्त वणवण आणि वडवड याच्या आयुष्यामध्ये मिळेल असं भगवंत म्हणालेले होते. याला स्थिर शांतीचं आयुष्य कमी मिळेल. श्रीकृष्णांनी त्या काळामध्ये सर्व आर्यावर्तावर मोठा दबदबा निर्माण केलेला होता आणि अर्जुनानेही तसाच दबदबा निर्माण केलेला होता. भीमाचाही दबदबा होता, सर्व पांडवांचा होता. पाच पांडवांमध्ये युधिष्ठिर महापराक्रमी होता पण सौम्य प्रकृतीचा होता, तर भीम आणि सहदेव अत्यंत आक्रमक प्रकृतीचे होते. महाभारतकार एका ठिकाणी म्हणतात की भीमाला झाकावं आणि सहदेवाला बाहेर काढावं, इतका सहदेव प्रचंड ताकदवान आणि युद्धाची खुमखुमी असणारा असा होता. महाभारत युद्धाच्या वेळेला एकटा सहदेव युद्ध घडलं पाहिजे अशा मताचा होता आणि बाकीचे सगळे पांडव शक्य झालं तर संधी व्हावी अशा मताचे होते. द्रौपदी आणि सहदेव हे दोघं काही झालं तरी युद्ध घडलं पाहिजे अशा मताचे होते. भीष्मानी शंखनाद केल्यानंतर युद्ध शक्यतो घडायला नको असं मानणारे पांडव नाईलाजानी युद्धभूमीत आपण आलेले आहोत असेच आलेले होते. जी मूळ भूमिका होती त्या भूमिकेमध्येच ते होते पण युद्धाला आलेले होते. जसे भीष्म पांडवांच्या बाबत सॉफ्ट कॉर्नर होता पण युद्धाला आलेले होते पांडवांच्या विरोधात. असं असल्यामुळं आपले सखे असणारे पांडव यांच्या बाजूनी पहिला शंखनाद प्रत्युत्तराचा श्रीकृष्णांनी केला. पांडवांपैकी कोणी पुढाकार घेऊन शंखनाद करेल आणि त्वरित उत्तर देईल अशी शक्यता नव्हती असं श्रीकृष्णांना वाटलं. श्रीकृष्णांचं जसं वर्चस्व सगळ्या योद्ध्यांना मान्य होतं तसं पांडवांचंही वर्चस्व जवळपास सर्व योद्ध्यांना मान्य होतं. श्रीकृष्णांनी कंसासकट आणि कंसाच्याही आधी अनेक दैत्यांचा देखील वध केलेला होता. जरासंधाशी यशस्वी संघर्ष केलेला होता. नंतर भीमाकर्वी जरासंधाला मारलेलं होतं. शिशुपालाला सर्व राजांच्या समक्ष श्रीकृष्णांनी मारलेलं होतं. हे जे धैर्य आहे हे अतुलनीय समजलं जातं. फार मोठे मोठे योद्धे एकत्र आलेले असताना आणि त्याच्यातल्या एका बलिष्ठ राजाला सर्वांच्या समक्ष मारून टाकणं, पांडवांनी असाच पराक्रम केलेला होता. पांडवांनी सगळ्या कौरव योद्ध्यांना एकट्या अर्जुनांनी एका वेळेला तर पराभूत केलेलं होतं. विराट गोग्रहणाच्या प्रसंगी पण त्याच वेळेला दुर्योधनांनी विराटाच्या चारही सीमांवर आक्रमण होईल अशी व्यवस्था केलेली होती आणि युधिष्ठिराखेरीज बाकीचे सर्व बंधू जसं अर्जुनांनी तोंड दिलं कौरवांना तसं या उरलेल्या तीनही बंधूंनी तीन दिशांना आलेल्या उर्वरित शत्रूंवर मोठा विजय मिळवलेला होता. राजसूय यज्ञाच्या वेळेला पांडवांनी दिग्विजय केलेला होता. त्याच्यात युधिष्ठिर सोडून बाकीचे चारही बंधू चार दिशांना बाहेर पडलेले होते. त्यातही असं वर्णन आहे की श्रीकृष्णांची द्वारका ज्या बाजूला होती त्या बाजूला दिग्विजय करण्यासाठी नकुल गेलेला होता आणि युद्धाच्या नियमाप्रमाणे त्यांनी अतिशय ताकदवान असा निरोप द्वारकेत दिलेला होता की युधिष्ठिराची अधिसत्ता मान्य करा नाहीतर युद्धाला तयार व्हा. सर्वांचाच आत्मविश्वास शिगेला पोचलेला होता. स्वतः भगवंतांनी रुक्मिणी स्वयंवराच्या वेळेला रुक्मिणीला जेव्हा पळवून नेलं तेव्हा रुक्मिणीचा बंधू रुक्मी याच्याशी फार मोठं युद्ध केलेलं होतं आणि द्रौपदी स्वयंवराच्या वेळेला भगवान श्रीकृष्णांनी कर्ण आणि अर्जुन यांच्यात खूप मोठा झालेला संघर्ष हा आवाहन करून थांबवलेला होता. म्हणजे श्रीकृष्णांची तर अशी परिस्थिती होती की ते म्हणतील तर त्यांच्या आवाहनाने युद्ध थांबू देखील शकत होतं, इतकी मान्यता श्रीकृष्णांना मिळालेली होती. असं असल्यामुळं अर्जुन श्रीकृष्णांना स्वतःचा प्रतिस्पर्धी मानत होता. महाभारतकारांनी 2-3 ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे. जेव्हा शस्त्र हातात धरणार नाहीत श्रीकृष्ण असं म्हणाले तेव्हा अर्जुनाला समाधान झालं असं वर्णन आहे. कारण आपल्याला एकट्याला पराभव दाखवा, आपल्याला एकट्याला पराक्रम दाखवायला मिळावा अशी अर्जुनाची इच्छा होती. आपला पराक्रम श्रीकृष्णाच्या पराक्रमाने झाकोळला जाऊ नये असं अर्जुनाला वाटत होतं. श्रीकृष्ण देखील म्हणतात की तू माझ्याशी सुप्त स्पर्धा करतोस हे मला माहीत आहे. भगवान श्रीकृष्ण हे पांडवांपैकी अर्जुनावर अतिशय फिदा प्रसन्न असे होते. इंद्रप्रस्थ जेव्हा निर्माण केलं, खांडवन जेव्हा जाळलं, तेव्हा अग्निनारायण प्रसन्न झाला आणि त्यांनी श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांनाही त्यांनी वर मागावेत अशा असं प्रसन्न होऊन सुचवलं. त्याच्यावर अर्जुनांनी अग्निनारायणांकडून वेगवेगळी शस्त्रास्त्र मागून घेतली. तर श्रीकृष्णांनी असं मागून घेतलं की अर्जुनाचं आणि माझं सख्य मैत्री ही कायम टिकून राहो. त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कधीही दुरावा निर्माण न हो. एवढा मोठा पराक्रम असून अर्जुन जसा युधिष्ठिरापुढे लीन होता आणि राज्याच्या बाबत निरभिलाष होता तसं श्रीकृष्ण त्याच्या कैकपटीने निरभिलाष होते. कंसाला मारल्यानंतर उग्रसेनाला त्यांनी राज्यावर बसवलं, जरासंधाला मारल्यावर जरासंधाच्या मुलाला त्यांनी राज्यावर बसवलं. श्रीकृष्णांची लोकप्रियता आणि अर्जुनाची लोकप्रियता ही जवळपास एकसारखी होती, कृष्णांची जास्तच होती. याचं कारण 100 राजांची मुक्तता श्रीकृष्णाने जरासंधाच्या वधानंतर केली आणि ते सगळे श्रीकृष्णाला अत्यंत अनुकूल असे अर्थातच झाले. श्रीकृष्णांच्या ठिकाणी अभिलाषा नाही हे अनेक वेळेला सिद्ध झालेलं होतं. असं असल्यामुळं भगवान श्रीकृष्णांनी भीष्मांना प्रतिसाद म्हणून न लढण्याची प्रतिज्ञा करून देखील पांडवांच्या बाजूनी प्रथम शंख फुंकला. श्रीकृष्णांनी शंख फुंकला मोठ्या उत्साहाने, आनंदाने, स्थिर शांत निर्विकारतेने. या युद्धाचं आव्हान आपण स्वीकारतो आहोत अशा भावनेने श्रीकृष्णांनी शंख फुंकला. भगवंतांनी जो शंख फुंकला त्याच्यात भीष्मांना इशारा होता. भगवंतांचा जो प्रतिसाद होता तो राग द्वेष विरहित असाच होता। भगवंतांनी प्रत्येक क्षणात जीवनाला प्रतिसादच दिला, कोणत्याही आव्हानाला प्रतिसाद देणं, त्वरित प्रतिसाद देणं हे भगवंतांच्या जीवनात दिसून येतं। भगवंतांच्या ऐवजी जर भीमानी शंख फुंकला असता तर कदाचित भीमानी क्रोधदर्शक प्रतिसाद दिला असता, सहदेवानीही क्रोधदर्शक दिला असता। भीम सेनापती होता, अर्जुन आणि पांडवांवर भीमानी श्रीकृष्णांनी पहिला शंखनाद करून जे प्रत्युत्तर दिलं त्यामुळं युद्धाची संपूर्ण जबाबदारी आपण घेत आहोत अशा भावनेने सर्व पांडवांनी एका पाठोपाठ एक आपापले शंख फुंकले। श्रीकृष्णांच्या आत शंख फुंकत असताना देखील कोणत्याही प्रकारे शत्रुत्वाचा भाव नव्हता। ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात की तेथ भूपती होते अनेक, द्रुपद द्रौपदेयादिक, हा काशीपती देख महाबाहू। तेथ अर्जुनाचा सुतू अभिमन्यू, सात्यकी अपराजितू, धृष्टद्युम्नू नृपनाथू शिखंडीहन, विराटादि नृपवर जे सैनिक मुख्य वीर, तिही नाना शंख निरंतर आस्फुरिले, तेणे महाघोष निर्धाते, शेष कूर्म अवचिते, गजबजोनी भूभाराते सांडू पाहती। ते तर तिन्ही लोक डळमळीत, मेरू मांदार आंदोळीत, समुद्र जळ उसळत कैलासवेरी। पृथ्वी तळ उलथो पाहत आकाश असे आसुडत, तेथ सडा होत नक्षत्रांचा। ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन, सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळवादी जाहली, ऐशी एक टाळी पिकली सत्यलोकी। स्वर्गात अशी एक अफवा पसरली की ही सृष्टी गेली, नाहीशी झाली। दिहाची दिन थोकला, दिवस असतानाच जणू सूर्य मावळला असा अंधकार भूतमात्रांच्या भवितव्याचा म्हणून निर्माण झाला। जैसा प्रलय काळ मांडला, तैसा हाहाकारू झाला तिन्ही लोकी। ते देखोनी आदि पुरुषू विस्मितू, म्हणे झणे होयपा अंतू, मग लोपिला अद्भुत संभ्रमूतो। आदि पुरुष विस्मित होऊन गेला, परमात्मा विस्मित होऊन गेला। इथं अंत होईल की काय विश्वाचा असं परमात्म्याला वाटलं, पण व्हायला नको असा परमात्म्याने संकल्प केला म्हणून विश्व सावरलं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। म्हणून विश्व सावरले, एरवी युगांत होते वोडवले, जई महाशंख आस्फुरले कृष्णादिकी, तो घोष तरी उपसंहरला, परी पडिसाद होता राहिला। त्याचा पडसाद वारंवार यायला लागला दुरून। तेने दळभार विध्वंसिला कौरवांचा, जैसा गजघटा आतू, सिंह लीला विदारतू, तैसा हृदयाते भेदितू कौरवांचिया। तो गाजत जव ऐकती, तव उभेची हिये घालिती, एकमेका ते म्हणती सावध रे सावध। योद्धे एकमेकांमध्ये ओरडायला लागले की सावध सावधान। तेथ बळे प्रौढी पुरते, महारथी वीर होते, तिही पुनरपी दळाते आवरिले। मग महारथी जे होते त्यांनी आपला आपला दळभार जरासा धीर देऊन आवरला। मग सरीसेपणे उठावले, दुणवटोनी उचलले, तया दंडी क्षोभले लोकत्रय। तेथ बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर, जैसे प्रळयात जलधर अनिवारका। ते देखिलिया अर्जुने, सर्व योद्धे सावरलेले आहेत हे पाहून अर्जुनाला संतोष प्राप्त झाला। संतोष घेऊनी मने, मग संभ्रमे दिठी सेने घालीत असे। मग मोठ्या संभ्रमानी सैन्याच्या ठिकाणी आपली दृष्टी फिरवायला अर्जुनांनी सुरुवात केली. तव संग्रामी सज्ज जाहले सकळ कौरव देखिले. दुरून पाहिलं की संग्रामाच्या ठिकाणी सज्ज झालेले कौरव तव लीला धनुष्य उचलिले. पंडुकुमारे बाजूला ठेवलेलं आपलं लीला धनुष्य गांडीव धनुष्य अर्जुनाने उचललं. त्यावेळी अर्जुन म्हणत असे, देवा आता झडकरी रथू पेलावा. श्रीकृष्णांशी अर्जुनाचं कसं सख्य, कशा सख्याने मैत्रिणी सखा भावाने बोलतो आहे. देवा मित्राला म्हणतो की नाही आपण, तसा हा देवा शब्द आहे. चला देवा आता. भगवंत देव आहेत असं जाणून अर्जुन बोलत नाहीये. चला देवा झडकरी रथू पेलावा, चला आता तुमच्या कामाला लागा. त्वरित आता रथ तुमचा पुढे जाऊ देत. नेऊनी मध्ये घालावा दोन्ही दळा. आनंद होता की आपण योद्धा आहोत आणि आपला सखा सारथी म्हणून बसलेला आहे. चल देवा चला आता आपला रथ दोन सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा करा. सारथ्याला आज्ञा देतो आहे, प्रेमळ आज्ञा देतो आहे. जव मी नावेक हे सकळ वीर सैनिक न्याहाळीन अशेख झुंजते जे. आणि कृष्णा पुढे आपल्या स्वतःचं पराक्रम सांगतो आहे. क्षणैक हे सर्व वीर मी निहाळू इच्छितो. जे माझ्याशी झुंजण्यासाठी आलेले आहेत त्या सर्व योद्ध्यांना मी पाहू इच्छितो. येथ आले असती आघवे परी कवणेसी म्या झुंजावे. हे रणी लागे पहावे म्हणून या कृष्णाला सांगतोय. युद्धात पाहायलाच लागतं कोणाशी आपण लढतो आहोत. बहुत करुणी कौरव हे आतुर दुस्वभाव. अरे हे कौरव दुस्वभावी आहेत, यांचा स्वभाव चांगला नाही, हे कपटी आहेत आणि दुर्वर्तनाकरता देखील आतुर असे आहेत, युद्धाकरताही आतुर आहेत. वाटीवे लागी हाव बांधिती झुंजी. आणि आपली वाटणी जी आहे किंवा आपला वाटा जो आहे तो लढून मिळवावा याकरता एक प्रकारे युद्धाला उत्सुक आहेत. झुंजाची आवडी धरिती परी संग्रामी धीर नव्हती. हे कौरव तुला सांगतो श्रीकृष्णा, युद्ध यांना आवडतं पण युद्धाच्या वेळेला यांना धैर्य टिकत नाही. वनवासात देखील पांडवांना त्रास देण्यासाठी म्हणून दुर्योधन दुःशासन कर्ण सर्व आलेले होते. आपल्या संपत्तीचा आपल्या वैभवाचा दिमाख दाखवण्यासाठी वनवासी लोकांना. तेव्हा त्यांची अचानक गंधर्वांबरोबर गाठ पडली आणि त्या गंधर्वांनी या सर्व लोकांना बांधून ठेवलं लढून. तेव्हा एकट्या अर्जुनाने येऊन त्यांना सोडवलं, सगळ्यांची मुक्तता केली आणि सांगितलं की परत या वनात येऊ नका. अशा प्रकारे हे युद्धामध्ये धैर्य दाखवल्यासारखं दाखवतात पण यांच्या ठिकाणी धैर्य असल्यासारखं दाखवलं तरी खरे धैर्यवान हे नाहीत. अर्जुन अतिशय निर्भयपणाने युद्धाला उत्सुक, वीरवृत्ती आणि शत्रूच्या डोळ्यात पाहून शत्रूशी बोलण्याची आणि लढण्याची सवय असणारा असा योद्धा होता. वेळ संपली आपली. एव मुक्त्वा ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोः उभयोः मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम. अर्जुन म्हणाला की देवा चला, आता मित्राला म्हणतोय ऐका अर्जुन इतुके बोलिला तव श्रीकृष्णे रथू पेलिला दोन्ही सैन्या माजी केला उभा तेणे. विनोबा म्हणतात की श्रीकृष्णांचं क्षिप्र सारिकत्व या कृतीवरून लक्षात येतं. क्षिप्र सारिता म्हणजे कोणती गोष्ट लगेच करून टाकणं, त्वरित करणं. अर्जुनाने असं म्हटल्याबरोबर श्रीकृष्णांनी आपला रथ समोर नेला आणि दोन सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा केला की जिथून त्याला कौरव योद्धे जवळून पाहता येतील. तेथ भीष्म द्रोणादिक जवळिकेची सन्मुख पृथ्वीपती आणिक बहुत आहाती तेथ स्थिर करून या रथू अर्जुन असे पाहतू तो दळभार समस्तू संभ्रमेसी. मग देवा म्हणे देख देख हे मित्रा पहा हे गोत्र गुरु आशेख हे आमचे गोत्र गुरु हे आमचे संबंधित नातेवाईक आणि गुरु असे इथं दिसत आहेत. तव कृष्ण मनी नावेक विस्मयो झाला. तेव्हाच खर म्हणजे श्रीकृष्णांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की कृष्णाला एक प्रकारे विस्मय झाला की बघ बघ हे देवगुरु गोत्र गुरु तो आपण या आपण म्हणे येथ काही कवण जाणे. याच्यात काय पाहायचंय हे आहेतच गोत्र गुरु. हा हे कशा करता दाखवतोय हे मनी धरले येणे तरी काही आश्चर्य असे. ऐसी पुढील से घेतू हे ज्ञानेश्वर महाराजांचा से वगैरे शब्द मराठीत इतर कुठेही नाही बर का. से हा शब्द रत्नाकरामध्ये काढून पहा नाहीये, पण ज्ञानेश्वर महाराज वापरतात. से असा कोणताही शब्द नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ऐसी पुढील से घेतू म्हणजे पुढे काय होणार आहे हे आधीच जाणून श्रीकृष्णांनी जणू भविष्य जाणलं. तो सहजे जाणे हृदयस्थू हृदयस्थ असणारा परमात्मा श्रीकृष्ण सहज अर्जुनाच्या या साध्या बोलण्यावरून पुढे काय होणार आहे हे जाणून चुकला. परी उगा असे निवांतू तिये वेळी. सारथी होता ना, युद्ध करायचं नव्हतं, नुसता बसून होता. काय याला करायचं ते करू देत. पण हे गोत्र गुरु पहा असं जेव्हा म्हटला तेव्हा भगवंतांना थोडीशी भविष्यात हा काय बोलू शकेल याचा अंदाज आला. पण काय करणार, उगा राहिला, निवांत राहिला. तव तेथ पार्थू सकळ पितृ पितामह केवळ गुरु बंधू मातुळ देखता झाला. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम उवाच पार्थ पश्यैतान समवेतान कुरु नीति पहा पहा असा अर्जुन म्हणायला लागला. तत्रा पश्यत स्थितान पार्थ पितृनथ पितामहान आचार्यान मातुलान भ्रातृन पुत्रान पौत्रान सखींस्तथा. समोर उभे राहिलेले जे योद्धे आहेत ते आपल्याशी युद्धाकरता एकत्र आलेले आहेत हे न पाहता, आपल्याला यांच्याशी युद्ध करायचं आहे हे न पाहता अर्जुन नाती पाहायला लागला. याच्यात आमचे आचार्य आहेत, मातुल मामा आहे, भ्रातृन जे उभे आहेत त्याच्यात बंधू आहेत, पुत्रान आमची मुलं आहेत, पौत्रान नातू आहेत, सखींस तथा आमचे सखे इथं दिसत आहेत. श्वशुरान सुहृदश्चैव सेनयोर उभयोरपी, दोन्ही सैन्यांमध्ये आमचे सासरे उभे आहेत. असे सगळे अर्जुनाने दुरून तटस्थपणाने निरीक्षिले, पाहिले. तान समीक्षस कौंतेय सर्वान बंधू नवस्थितान कृपया परयाविष्टो विशीदन इदम अब्रवीत. आणि एक प्रकारचा स्नेह करुणा मनात निर्माण झाली आणि अर्जुन पुढील प्रमाणे म्हणाला. दृष्ट्वेवम स्वजनम कृष्ण युयुत्सम समुपस्थितम. हे तर सगळे स्वजन दिसत आहेत असा अर्जुन कृष्णापशी उद्गारला. ही जी दृष्टी होती युद्धाला, युद्धाला परंपरा होती, माहित होतं की कोणाकोणाबरोबर युद्ध करायचं आहे, तरी देखील प्रत्यक्ष दर्शनाने मोठा फरक पडला. पुढच्या वेळेला आपण बघू. याच्यातून हे जे श्लोक आहेत, या श्लोकातून अर्जुन भगवंतांशी कोणत्या पातळीवरून बोलतो हे लक्षात येतं. त्याकरता हे श्लोक आणि ओव्या घेतो आहे. सामान्य सखा इथपासून पारमार्थिक सख्य भक्तीपर्यंत अर्जुन कसा उत्क्रांत होत गेला हे आपल्याला ज्ञानेश्वरीवरून जसं समजेल तसं आपण पाहणार आहोत. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 अमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम.